आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांची शोध मोहीम जारी. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी काश्मीरात दाखल. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शतकी विभागीय नाट्य संमेलनाचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात होणार. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी अध्यक्ष के कस्तुरीरंगन यांचं निधन. आणि विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात उद्या आणि परवा वादळी पर्जन्यमानाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेल्या लष्कर ए तय्यबाच्या तीन दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना एकूण 60 लाख रुपयांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलंय. या दहशतवाद्यांवर प्रत्येकी 20 लाखांचा इनाम पोलिसांनी ठेवलाय. पोलिसांनी तिन्ही संशयित हल्लेखोरांची रेखाचित्र जारी केली आहेत. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सकाळी श्रीनगरला पोहोचले. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी आज श्रीनगरमधील राजभवन इथं लष्कर प्रमुख जनरल द्विवेदी यांच्यासोबत सुरक्षा आढावा बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. यावेळी श्रीनगरस्थित लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एकूण सुरक्षा परिस्थिती आणि भारतीय हद्दीत दहशतवाद्यांवर केलेली कारवाई तसंच नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या युद्धबंदी उल्लंघन करण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल निषेधाचे पडसाद देशभरात अजूनही ठळकपणे उमटत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे दहशतवादाचा निषेध करीत मोर्चे काढले तर काही ठिकाणी उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये मुस्लिम बांधवांनी हाताला काळी पट्टी बांधून आज नमाज पठण केलं.
कश्मीर में जिस तरीके से बेगुनाह लोगों को आतंकी द्वारा मारा गया, हम उसकी मजम्मत करते हैं. इसीलिए आज सभी इस्लाम धर्मीय मुस्लिम समाज के लोगों ने जुम्मे के दिन काली पट्टी बांधकर नमाज अदा की और जो लोग उसमें घायल हुए, जो अपनी जिंदगी और मौत की लड़ाई लड़ रहे हैं, उनके लिए दुआ की गई कि अल्लाह उनको जल्द से जल्द शिफा अता करे.
दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या उपाययोजनांतर्गत व्हिसा रद्द करण्याची तरतूद पाकिस्तानच्या हिंदू धर्मीय नागरिकांना लागू राहणार नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. 22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतली आणि दहशतवाद विरोधी लढ्यात सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.
Every single Indian stands united, stands together, so that we can defeat what the terrorists were trying to do. It's sad to see that some people are attacking my brothers and sisters from Kashmir and the rest of the country. And I think it's very important that all of us stand together, stand united, and fight this nasty action that has been taken and defeat terrorism once and for all.
त्यांनी पहलगाम हल्ल्यात जखमी झालेल्यांचीही भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी घालणार असल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय. त्यामुळे भारतातील नोंदणीकृत विमानं तसंच भारतीय कंपन्यांच्या मालकीची किंवा भाडेतत्वावर घेतलेली विमानं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करू शकणार नाहीत. उत्तर अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वेकडची एअर इंडियाची काही उड्डाणं पर्यायी विस्तारित मार्गानं जातील असं एअर इंडियानं सांगितलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रातील सुमारे 500 पर्यटक राज्यात सुखरूप परतले. राज्य सरकारनं या पर्यटकांसाठी 2 विशेष विमानांची व्यवस्था केली होती. त्यातून 184 पर्यटक काल मुंबईत दाखल झाले. आणखी 232 प्रवाशांसाठी आज एका विशेष विमानाची व्यवस्था सरकारनं केली आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्याकरता मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया .org.
जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील वेव्स 2025 परिषद येत्या 1 ते 4 मे या कालावधीत मुंबईतील बीकेसी इथल्या जिओ वर्ल्ड सेंटर इथं होते आहे. या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. या परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. ओटीटी, अॅनिमेशन, गेमिंग, VFX, चित्रपट, संगीत आणि डिजिटल मीडिया या सर्वच क्षेत्रात देश प्रगती करतोय. या पार्श्वभूमीवर वेव्स परिषदेचं आयोजन होत आहे. पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी आणि भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या व्हॅटिकन सिटीच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री जॉर्ज कुरियन तसंच गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष जोशुआ डिझुजा त्यांच्यासोबत आहेत. राष्ट्रपती मुर्मू व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स बॅसिलिका इथं पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करतील. उद्या त्या जगभरातील मान्यवरांसह पोप यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होतील. यामुळे देशभरात उद्या दुखवटा पाळण्यात येणार आहे. पोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिलला व्हॅटिकनच्या कासा सांता मार्टा इथल्या निवासस्थानी वयाच्या 88व्या वर्षी निधन झालं. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शतकी विभागीय नाट्य संमेलनाचं उद्घाटन उद्या 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संमेलनाध्यक्ष डॉ जब्बार पटेल यांची उपस्थिती राहील. रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला राज्यमंत्री आशिष जयस्वाल, बालरंगभूमी परिषद मुंबईच्या अध्यक्ष अॅडव्होकेट नीलम शिर्के सामंत यांची देखील उपस्थिती राहणार आहे. तत्पूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शतकी विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्तानं पूर्वसंध्येला आयोजित डॉ गिरीश गांधी गौरवार्थ राज्यस्तरीय रात्रकालीन एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या नाट्य परिवार संस्थेनं सादर केलेल्या इथे चूल कुणी मोडू नये या एकांकिकेनं बाजी मारली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ कृष्णस्वामी कस्तुरी रंगन यांचं आज बंगळुरू इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ते 1994 पासून 2003 पर्यंत इस्रोचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. कस्तुरी रंगन यांनी पीएसएलबीच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली तसंच त्यांच्या कार्यकाळात चांद्रयानासारख्या मोठ्या मोहिमांचं नियोजन करण्याची सुरुवात झाली होती. निवृत्तीनंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती आणि कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. उच्च शिक्षण, तंत्रज्ञान आणि पर्यावरणासारख्या विविध विषयांवर सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं. त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी गौरवण्यात आलं होतं. डॉ कस्तुरी रंगन यांनी मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली होती. वर्ष 1971 मध्ये अहमदाबाद इथल्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेत काम करताना प्रायोगिक उच्च ऊर्जा खगोलशास्त्र या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. डॉ कस्तुरी रंगन यांनी इस्रोचे प्रमुख म्हणून भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या उत्क्रांतीत महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यासाठी जे काम केलं त्यामुळे पुढच्या पिढीच्या जडणघडणीसाठी उपयुक्त ठरत असल्याची भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कस्तुरी रंगन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्र गौरव रथयात्रेची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाली. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला 65 वर्ष पूर्ण होत असल्यानं महाराष्ट्र गौरव रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्रातील 5 विभागातून मुंबईत होणाऱ्या महाराष्ट्र महोत्सवासाठी विदर्भातील नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला आणि वर्धा जिल्ह्यातील महामानवांच्या कार्यानं पावन झालेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नद्यांचं पाणी आणि माती या रथावरील मंगल कलशामध्ये गोळा करण्यात येईल. हे मंगल कलश 1 मे पूर्वी मुंबईत आणले जातील. राज्यातील ओला इलेक्ट्रॉनिक्स मोबिलिटी लिमिटेडच्या दुकानांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओनं कारवाई केली आहे. व्यवसाय प्रमाणपत्राशिवाय किंवा एकाच ट्रेंड प्रमाणपत्राच्या आधारे अनेक दुकानं थाटल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. 48 वर्षांच्या कालावधीनंतर श्री साईबाबांच्या मूळ चामड्याच्या पादुकांचा भव्य दर्शन सोहळा नागपुरातील वर्धा रोड इथल्या श्री साई मंदिरात आयोजित करण्यात येतोय. महावितरण कंपनीचं मनुष्यबळ विभागाचे संचालक म्हणून राजेंद्र पवार यांनी आज कार्यभार स्वीकारला. विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उद्या विजेच्या कडकडाटासह वादळी पर्जन्यमान राहण्याचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलाय. अकोल्यात मात्र उष्णतेची लाट कायम राहील. परवा अकोला आणि बुलडाणा वगळता संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमान राहण्याचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला. परवा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गारपिटीची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान आज नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर चंद्रपूर इथं 45 अंश सेल्सिअस, नागपूर आणि यवतमाळ इथं 44.4 तर अमरावतीत 44.9 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांची शोध मोहीम जारी. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी काश्मीरात दाखल. आणि विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात उद्या आणि परवा वादळी पर्जन्यमानाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.